नमस्कार औरंगाबादकर, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM, साथ है तो बात है आणि आरजे अमृता आहे तुमच्या सोबत। औरंगाबादकर, आज आपण एक खास कार्यक्रम ऐकणार आहोत। MGM 90.8 FM, CRA आणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला हा विशेष कार्यक्रम आपल्या MGM 90.8 FM इथे सुरू आहे। या कार्यक्रमातून अनेक गोष्टी आपण जाणून घेत आहोत, लैंगिक समानता, बाल विवाह, बाल लैंगिक अत्याचार अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलत आहोत। आणि आज आपण एक विशेष नाटिका ऐकणार आहोत या कार्यक्रमामध्ये। या नाटिकेमध्ये उर्मिला एक शिक्षिका आहे आणि उर्मिलाने आपल्या विद्यार्थ्यांना लैंगिक समानता या टॉपिकवर बोलण्यासाठी एक छोटीशी स्पर्धाच घेतली आहे। तर या नाटिकेतून आपण जाणून घेऊयात लैंगिक समानतेविषयी। आपण बऱ्याचदा म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे, पण अजूनही आजही आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी मुलगी जन्माला आली की दुःख होतं आणि मुलगा जन्माला आला की वंशाचा दिवा झाला असं म्हटलं जातं। तर असं न करता मुलगी झाल्यावर सुद्धा तोच आनंद, तोच उत्साह, जल्लोष असावा आणि हे शक्य आहे जर आपल्या सगळ्यांना लैंगिक समानता म्हणजे नेमकं काय हे कळलं तेव्हा। तर आज आपण जाणून घेऊयात लैंगिक समानता विषयी। ऐकूयात आमची उर्मिला हा विशेष कार्यक्रम। SBC3, CRA आणि MGM 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम सुरू आहे। बाल विवाह, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा पद्धती, लैंगिक हिंसा याबद्दल फक्त बोलायचं कशाला, याविरुद्ध उर्मिला सारखं ठाम राहायचं। ऐकायला विसरू नका आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम ऑन MGM 90.8 FM, साथ है तो बात है। संदेश MGM 90.8 FM, CRA और SBC3 के सहयोग से हमारा विशेष कार्यक्रम आमची उर्मिला चल रहा है। और आज हम इस कार्यक्रम में सुनने वाले हैं लैंगिक रूढ़ियों के बारे में और लैंगिक समानता के बारे में। एक नाटिका जिसमें उर्मिला प्राध्यापिका है और उर्मिला अपने छात्राओं को लैंगिक समानता इस टॉपिक पर बोलने के लिए कंपटीशन लेती है। बच्चे एक दूसरे से बात करते हैं और अपनी अपनी बातें रखते हैं और कैसे महिलाएं पुरुषों के साथ अभी सारे काम कर सकती है और पुरुष भी घर के कामों में भी कैसे मदद करते हैं, इस बारे में ये नाटिका बताती है। तो आइए सुनते हैं ये नाटिका।
Sit down, students.
Thank you, ma'am.
तर माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा रीतीने स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे। किंबहुना तसं पाहायला गेलं तर आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने उंची गाठलेली आहे। पुरुषांपेक्षाही स्त्रीचं कर्तृत्व अधिकच अधोरेखित असल्याचं सिद्ध होत आहे। तर या बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य विचारू शकता किंवा आपण या बाबतीत चर्चा केली तर अधिक चांगले होईल, परंतु डिस्कशन हेल्दी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे।
मॅडम, एकीकडे आपण लिंग समानता असं म्हणतात आणि स्त्री ही पुरुषांपेक्षा अधिक सरस आहे, असे कसे सिद्ध करू शकता?
मॅडमने सांगितलेले अगदी राईट आहे, स्त्री ही आज तरी पुरुषांपेक्षा जास्त पॉवरफुल आहे असे आम्हाला वाटते।
हे चुकीचं आहे, आम्ही ते सिद्ध करू शकतो।
हो, सुमित म्हणतोय ते बरोबर आहे, आम्ही हे सिद्ध करू शकतो।
चर्चा हेल्दी व्हावी असं मी आधीच म्हटलं आहे।
ही पुरुष मंडळी काय सिद्ध करणार, यांच्यातील पुरुषी अहंकार अजून जाणारही नाही। मॅडम,
गौरी पण बरोबर बोलते। मॅडम, आज देखील ही मुले मुलींना कमी समजतात, तुच्छ लेखतात, पण अभ्यासात बघा यांच्यापेक्षा आम्हीच ग्रेट आहोत।
मॅम, अभ्यास सोडून इतरही अनेक क्षेत्र आहेत त्यात पुरुषांची मक्तेदारी आहे।
ती मक्तेदारी आम्ही मोडून काढलेली आहे। खेळाचेच उदाहरण घ्या ना, क्रिकेटमध्ये, कबड्डीमध्ये, कुस्तीमध्ये देखील मुलींनी बाजी मारलेली आहे, कारण या खेळांमध्ये अगोदर पुरुषांची मक्तेदारी होती।
सुमित आहे यावर उत्तर?
मॅम, या खेळांना मुली मुलांसोबत खेळत नाहीत हे लक्षात घ्यावे।
खेळतात आणि खेळलेली आहे, आताही तुमच्या सोबत आम्ही खेळू शकतो।
आणि आधी ना पितृसत्ताक म्हणजे पुरुष सत्ताक पद्धती होती आपल्याकडे।
त्याआधी मातृसत्ताक पद्धती होती आपल्याकडे हे त्यांना सांगा.
कुठल्याही यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो हे आम्ही देखील मानतो. मॅडम, यशस्वी स्त्रीच्या पाठीशी पुरुष नसतो का?
असतो ना, म्हणून तर आजची यशाची शिखरे गाठते त्याला, कारण तिच्या पाठीशी आम्ही आहोत म्हणून.
आम्हाला त्याची आवश्यकता नाही, आजची स्त्री समर्थ आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत की एकट्या स्त्रीने सर्व जबाबदाऱ्या कोणा पुरुषांच्या सहाय्याविना पार पाडल्या आहेत, पार पाडत आहेत.
आजची महिला ही घर सांभाळून नोकरी व्यवसाय सांभाळते. हे ह्या पुरुषांचं बघा, एखाद्या ठिकाणी दोघेही पती पत्नी नोकरी करून घरी येतात आणि पुरुष थकून आराम करतात आणि त्याचीच पत्नी न थकता त्याला चहा करून आणून देते, पुन्हा घरातल्या कामात लक्ष घालते. यांना टेन्शन आले की दारूच्या व्यसनाचा आधार घेतात, मात्र महिलांना टेन्शन आले की तिला मात्र या गोष्टी वर्ज. कारण काय? ती एक स्त्री आहे म्हणून.
हेही तितकेच खरे आहे. आजही हा भेदभाव केला जातोय. सुमित, अनिकेत, हे खरं आहे ना?
थोड्या बहुत प्रमाणात असेल ही, पण निसर्गानेच तशी रचना केलेली असल्याने.
निसर्गाने नाही, पुरुषानेच तशी व्यवस्था केली आहे. आम्ही स्वयंपाक करतो आजही म्हणून हे खाऊ शकतात.
स्वयंपाकाच्या क्षेत्रातील ही मक्तेदारी आता शेफ मंडळींनी म्हणजे पुरुषांनी मोडलेली आहे. याकडे कानाडोळा नको मॅडम.
प्रत्येक घरात डोकवा जरा. किती पुरुष मंडळी आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी स्वयंपाक करतात, तर केवळ अपवादानेच. नाहीतर स्त्रीनेच स्वयंपाक करावा आणि भांडी घासावी, कपडे धुवावे. मग ती मोलकरीन जरी असली तर ती स्त्रीच असते ना.
मान्य आहे मॅम, तुमच्या या गोष्टी बिलकुल मान्य, पण केवळ पुरुष मंडळी स्त्रियांवर सत्ता गाजवतात असे जरी तुम्ही किंवा या मुली म्हणत असल्या, तरी स्त्री सुद्धा स्त्रीवर सत्ता गाजवत नाही का? पूर्णपणे पुरुषांना दोषी धरता येणे हे चुकीचं नाही का?
पुरुषांनाही पूर्णपणे दोष देता येणार नाही, पण लिंग समानता आणायची असेल तर पुरुषांनी देखील पुढाकार घ्यायला हवा.
अगदी बरोबर बोलताय मॅम.
लिंग समानता आणण्यासाठी स्त्रियांनी देखील पुढाकार घ्यायला हवा असे आम्हाला वाटते. नाहीतर आज मुलींचा जन्मदर घटतो आहे, याला पुरुष जबाबदार म्हणता येईल का?
1000 मुलांमागे 800 मुली आजचं प्रमाण. मुलींना जन्माला जीव द्यायचं नाही असे फक्त पुरुषच करतात का? स्त्रियाही तेवढ्याच जबाबदार आहेत.
जन्माला येऊन आयुष्यभर पुरुषांची गुलामगिरी करण्यापेक्षा.
गौरी, हे असले निसर्ग नियमाविरुद्ध वागून बोलून चालणार नाही. तर लिंग समानता आणायची असेल तर सर्वांनी बरोबर म्हणजे पुरुषांनी व स्त्रियांनी समान पुढाकार घेणे व समान प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही चर्चा इथेच थांबूया आणि एक टास्क खेळूया. वर्गातल्या मुलांनी उद्या येताना छान रेसिपी बनवून आणायची आणि मुलींनी ती
खायची.
सीआरए आणि एमजीएम 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम सुरू आहे. बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा पद्धती, लैंगिक हिंसा याबद्दल फक्त बोलायचं कशाला, याविरुद्ध उर्मिला सारखं ठाम राहायचं. ऐकायला विसरू नका आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम ऑन एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.
औरंगाबादकर, आज आपण आपल्या MGM 90.8 FM वर एक विशेष नाटिका ऐकली. या नाटिकेचा विषय होता लैंगिक समानता. SBC3, CRA आणि MGM 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला हा विशेष कार्यक्रम आपल्या इथे सुरू आहे आणि या कार्यक्रमातून आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत. बालविवाह, लैंगिक समानता, बाल लैंगिक अत्याचार अशा महत्वाच्या गोष्टींवर आपण या कार्यक्रमात बोलत असतो. आज आपण लैंगिक समानता या विषयी ऐकलं. औरंगाबादकर, आजचा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा आमच्या 9359320080 या नंबरवर आणि ऐकत रहा आरजे अमृता सोबत MGM 90.8 FM. साथ है तो बात है. SBC3, CRA आणि MGM 90.8 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम सुरू आहे. बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, हुंडा पद्धती, लैंगिक हिंसा याबद्दल फक्त बोलायचं कशाला,
याविरुद्ध उर्मिला सारखं ठाम राहायचं. ऐकायला विसरू नका आमची उर्मिला हा स्पेशल प्रोग्राम ऑन MGM 90.8 FM साथ है तो बात है.